सुभेदार है सरजे राव हे सरजे राव थोरले सरजे राव अख्त्यारी ते सत्तर गावे मर्दुम की सारा जगा ठावे पेशवाई तो होता सर्जराव एकदा शिकारीच्या निमतान रानात शिरले असताना स्वकियांनी दगा त्याला दिला गनिमान मौका हेराला फसवून सर्जरावाला फरखिंडित हो गाठाला सर्जरावाला जी जी त्याच वेळी खंडेराव मर्दाचा चेला खंडेराव धावला मदतीला आसमान धावलं गणि माला धावले गणि माला जिरहा जी जी खंडेरावाच्या मर्दुमकीनं सुभेदार प्रसन्न झाला म्हणाला फले फले रे बहादरा खरा तू नरवीर पठ्या हो राखली सर लाज करीन ह्याची परतफेड मी हमखास आणि थोड्याच दिवसात ठरल्याप्रमाणे दिला तेन गाव उभावत ना सेवेलाचा कर होता ना हे जरी पटकानी घोडा धावला ते खंडेरावाला जी 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 धन धान्य दिलं चौपट धन धान्य दिलं चौपट पर एक खातली लेकरा परमान सांभाळा माझ्या वतनाला अन धावून याव असच आल्या केल्या बकुटाला किंवा मी सोपवितो तुम्ही जागा वचनाला अन शिर तुटो परी देऊ नका अंतर्या मातीला